नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नागरिक देव भव या मूलमंत्राचा अंगीकार करून सार्वजनिक सेवेला अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कर्मयोगी साधना सप्ताह 2026 या कार्यक्रमात त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं. वेगानं बदलणाऱ्या आकांक्षांमुळे केवळ कार्यक्षमच नव्हे तर नागरिक केंद्रित प्रशासनाची आवश्यकता निर्माण झाल्याचं ते म्हणाले.
21वीं सदी के इस कालखंड में तेजी से बदलती व्यवस्थाएं, तेजी से बदलती दुनिया और उनके बीच उसी रफ्तार से आगे बढ़ता हमारा भारत, इसके लिए पब्लिक सर्विस को समय के अनुरूप निरंतर अपडेट करना जरूरी है. कर्मयोगी साधना सप्ताह उसी प्रयास की एक अहम कड़ी है.
क्षमता निर्माण आयोग आणि मिशन कर्मयोगी हे प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षाशी सुसंगत, आधुनिक, समर्पित आणि प्रतिसादक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत असं पंतप्रधानांनी नमूद केलं. विकसित भारत केवळ पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानांवर नव्हे तर कौशल्यपूर्ण आणि समर्पित मानवी संसाधनांवर उभारला जाईल. शासनाचा मुख्य भर जीवन सुलभता आणि नागरिकांच्या जीवनमानाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यावर असावा असंही पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. सर्व ग्राहकांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बंधनकारक नाहीत असं केंद्रीय विद्युत मंत्री मनोहर लाल यांनी सांगितलं. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. ग्राहकांनी हा पर्याय निवडल्यास त्याचा फायदा ग्राहक, राज्य सरकार आणि वीज कंपन्यांना होईल. अनेक राज्यात हे मीटर आधीच बसवले गेले आहेत असं त्यांनी सांगितलं. प्रीपेड स्मार्ट मीटर कोणावरही जबरदस्तीनं लादले जात नाहीत. हा पूर्णपणे ऐच्छिक पर्याय आहे. योग्य बिल वसुली व्हावी यासाठी प्रीपेड स्मार्ट मीटर सुरू केलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यसभेत आंध्र प्रदेश पुनर्रचना दुरुस्ती विधेयक 2026 विचारार्थ मांडण्याची शक्यता आहे. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. अधिवेशनाच्या या दुसऱ्या टप्प्यात अर्थविधेयक 2026 आणि विनियोग विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित करत आखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं आर्टिमिस 2 या चंद्राभोवतीच्या पहिल्या मानवी मोहिमेला प्रारंभ केला. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे 4:15 सुमारास अमेरिकेतल्या फ्लोरिडाच्या केनेडी अवकाश केंद्रातून या यानानं उड्डाण केलं. 10 दिवसांच्या या मोहिमेत अंतराळवीर चंद्रावर प्रत्यक्ष उतरणार नाहीत. मात्र आतापर्यंतच्या सर्वात दूरच्या अंतरावरून प्रवास करत चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्याची योजना आहे. एका मिनीबसच्या आकाराच्या कॅप्सूलमधून अंतराळवीर प्रवास करतील. भविष्यात मानवाचं चंद्रावर पुनरागमन आणि दीर्घकालीन वास्तव्यासाठी ही मोहीम असल्यास महत्वाची ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या पेट्रोकेमिकल्स उत्पादनांवर येत्या 30 जून पर्यंत संपूर्ण सीमा शुल्क माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळे पेट्रोकेमिकल क्षेत्रावर अवलंबून असलेले प्लास्टिक निर्मिती, पॅकेजिंग, वस्त्रोद्योग, औषध निर्माण, रसायने, वाहन उद्योगासाठी लागणारे घटक आणि इतर उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या क्षेत्रांना मोठा दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरच्या किनाऱ्यावर कालपासून कासव महोत्सवाला सुरुवात झाली असून तो संपूर्ण एप्रिल महिनाभर सुरू राहणार आहे. त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
मार्च एप्रिलच्या काळात कोकणातल्या किनाऱ्यांवर निसर्गाचा एक अनोखा आविष्कार सुरू असतो. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या माद्यांनी इथल्या किनाऱ्यांवर घातलेल्या अंड्यांमधून पिल्लं बाहेर येण्याचा हा काळ असतो. अत्यंत देखणी अशी ही इवलीशी पिल्लं अंड्यांतून बाहेर आल्या आल्या अनावर ओढीने अथांग सागर कवेत घेण्याच्या ध्येयाने चालू लागतात. या कालावधीत पर्यटकांना पिल्लं बाहेर येण्याच्या वेळेनुसार पहाटे किंवा संध्याकाळी या अनोख्या निसर्गाविष्काराचा अनुभव घेता येईल. संरक्षित श्रेणीतल्या या कासवांच्या आश्चर्यकारक अशा जीवनचक्राची माहितीही यावेळी दिली जाणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
देशभरात आणि राज्यभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह आहे. सामर्थ्याचं प्रतीक असलेल्या हनुमंताच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा दिसून येत आहेत. ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये सकाळी 6 वाजता हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हनुमान जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10